नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात सरकार तुमच्या दारी कार्यावळ चालीक लायली. ह्यावेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकर, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, पिवळ मतदारसंघातले आमदार गोविंद गावडे, दक्षिण गोय जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्यावेळार उलयताना मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगले की देशातले भाजपा सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला वेगवेगळ्यो कल्याणकारी येवजण्यो चालीक लायता. त्याचप्रमाणे गोयातले भाजपा सरकार एक दूरदृष्टीकोन घेऊन वावुरता. फोंडे तालुका आणि फोंडे मतदारसंघातले जायते प्रलंबित उदरगत प्रकल्प नेटान पुराय करपाचो सरकार यत्न करता असे त्यांनी सांगले.
सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम, बट सामान्य मनीस एक एकदा मामलेदार ऑफिसा पासून डेप्युटी कलेक्टर जावं हेल्थ सर्विसीस, ह्यो सगळ्यो गरज्यो एक एकदा वता असताना 100% त्याच्यो सुटावळ्यो जातात अश्यो ना. 100% सुटावळ्यो न जाता एक एकदा पेंडींग उरता आणि त्यो मागीर तो फावटी मारच्यो पडटा म्हणून एक एकदा तश्योच साडून वता. पण ज्यांका ज्यांका ज्या ज्या अधिकाऱ्यांक मेळपाक जाय, ज्या ज्या डिपार्टमेंटल ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम्स असतले, तांच्या तांच्यांनी त्या त्या काउंटराचेर वचून आपलो प्रॉब्लेम्स तांच्या कडेन मांडचो, तांच्या कडेन सुटावो करचो. जर तांच्यांनी सुटावो जायना म्हणून सांगलो जाल्यार परतूय म्हाका सांगचो तांकां सुटपाचे सोल्युशन कितें. हांव नक्कीच तांकां एज अ मुख्यमंत्री ह्या नात्यान ते सोल्युशनूय दिवपाक शकता.
ह्यावेळार उलयताना वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगले की सरकार तुमच्या दारी ही एक बरी संकल्पना आसा आनी लोकांची वेगवेगळी प्रलंबीत समस्या आनी लोकांचे काम नेटान पुराय जातले. ह्यावेळार सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगले.
माननीय मुख्यमंत्र्यांनी एक नवीन पायंडो किंवा नवीन सिस्टम की सरकार तुमच्या दारी ह्या भावनेन आणि तळमळी म्हणजे लोकांची कामां उरची न्ही, पेंडींग उरची न्ही, अडचण किती असा ताचे निस्तारक जावचे आणि म्हणून हो मान जो असा पहिले अंतरूज म्हाला पहिले दिला असा. हा भशेनूच म्हालातले लोकांचे बारीक मोठ्या लोकांचे जे किती अडचण असा ते पैसे जावपाक जाय. आम्ही एक गजा लक्षात घेऊन जाय की अंतरूज म्हाल की अंतरूज म्हाल जो असा पहिले तो 12 महालापैकी एक नंबराचे आसपास जाय विकासा संबंधी, उदरगती संबंधी, प्रगती संबंधी आणि त्या नजरेने सगळे लोकांचे सहकारी, निवडून आले सगळे लोकांचे सहकारी हे असूक जाय.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यावेळीत देशातल्या विद्यार्थ्यांकडे संवाद साधलो. ह्यावेळार त्यांनी परीक्षेच्या ताणतणावाक कसे तोंड दिवचे हाचेर विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले. नरेंद्र मोदी यांच्या कडेन ठाणे सत्तरीचे विद्यार्थी श्रीजीत गडगिलान आत्मविश्वासान संवाद साधून गेमिंगाचेर महत्वाचो प्रश्न मांडलो. गेमिंग हो एक उत्पादक कुशळटायेचेर आधारिल्लो व्यवसाय म्हणून चॅनल करपाविशी ह्यावेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांकां मार्गदर्शन केले. ह्या छंदातल्यान फुडार घडोव येता. गेमिंगात गती आणि लक्ष केंद्रीत करपाची गरज असा अशी नोंद करून आणि रचनात्मक पद्धतीन त्याचा फाटलाग करताना तो एक कुशळटाय म्हणून वळखपाक जाता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळे. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी कुजरा केबी हेडगेवार हायस्कुलात आणि मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी फोंडेच्या सेंट मेरी हायस्कुलात विद्यार्थ्यां वांगडा परिक्षा पे चर्चा कार्यावळीत वांटो घेतलो. हो एक प्रेरणादायक आणि अंतरदृष्टी आशिल्लो संवाद आशिल्लो असे ताणी म्हळे. हो अर्थपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांक नव्यान उमेदीन अभ्यास करपाक प्रेरित करतलो आणि परीक्षा आणि जिणेतल्या आव्हानांक आशावाद आणि आत्मविश्वासान फुडो करपाक तयार करतलो असो विश्वास ताणी उक्तायलो. सध्याचे युग म्हळ्यार गिन्यानाचो काळ आणि फुडाराचे निर्णय गिन्यान आणि तंत्रगिन्यानाच्या आधाराचेर घेवपाचे आसात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या गिन्यानाचो उपयोग समाजाच्या आणि देशाच्या उदरगती खातीर करचो असो उलो भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे आदले अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर हांणी मारलो. कुंकळीत एनआयटी गोयच्या दिक्षांत सुवाळ्यात ते उलयताले.
We must be able to shape our younger colleagues to excel besides their becoming good human beings with critical thinking abilities, strong bonds with our roots, imbibing humane values through sustained practices is equally, if not more, important. In today's world, we must nurture a mindset of creativity and contribution rather than just a transactional mindset.
या दीक्षांत सुवाळ्यात वट्ट 216 विद्यार्थ्यांक बीटेक, एमटेक आणि पीएचडी पदवी प्रदान केली. तातूंतल्या 162 विद्यार्थ्यांक बीटेक पदवी आणि 30 विद्यार्थ्यांक एमटेक मेळ्ळी. त्या भायर 24 संशोधन विद्यार्थ्यांक पीएचडी पदवी प्रदान केली. नॅशनल बूक ट्रस्टा वतीन पणजे कांपाल दयानंद बांदोडकर मैदानाचेर आयोजक पुस्तक प्रदर्शनाक ह्या महोत्सवाक उपाट प्रतिसाद मेळटा. ह्या विशीं जाणून घेवया गोयच्या नागरिकांची मतां.
पुस्तक महोत्सव ऑर्गेनाइज हो रहा है, पुणे में 3 साल से हो गया, नागपुर में 1 साल हो गया है और अभी गोवा का पहला साल है. मुझे बताते हुए बहुत आनंद हो रहा है कि गोवा में पिछले 3 दिन से जो स्कूल के बच्चे यहाँ पे आ रहे हैं वो किताबें खरीद रहे हैं, अच्छी अच्छी किताबें खरीद रहे हैं. आप जैसा देख रहे हो ये संभाजी महाराज का जीवन चरित्र है, राजा शंभु छत्रपति, ये कई लोगों ने खरीद किया हुआ है. और जो तरुण लोग है, यंग जनरेशन, जेनजी जिसको बोला जाता है, उनमें वाचन प्रेरणा, वाचन संस्कृति के लिए ऐसे महोत्सव का आयोजन बहुत अच्छा और आगे भी होने जाना चाहिए.
गोय पुलीस खेळ करंड फुटबॉल सर्तीत गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लबान क्लब दिसरागावकर पंगडाचेर पॅनल्टी शूटआउटात 5-4 असे जैत जोडले. म्हणजे वेळच्या नोंद केल्याप्रमाणे चडांत चड तापमान 35.4 डिग्री सेल्सियस तर उण्यात उणे 22.5 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि इतल्या ही प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.